സച്ചിൻ ഡി ജെ.
कहाँ है अभी, दिक्कत बका?